पुढील नोंद आहे गोवर अर्थात मिझल्स. गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो, पण काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन गेल्यावर सहसा पुन्हा होत नाही. हा रोग ब्रायेरियस मॉर्बिलोरम या विषाणूंमुळे होतो. गोवराचा विषाणू हा मॉर्बिली व्हायरस गटातील आवरणयुक्त विषाणू आहे. विषाणूचे बाह्य आवरण हिमॅग्लुटिनिन मेदामलांनी बनलेले आहे. या आवरणात SSRNA सर्पिलाकार पद्धतीने गुंडाळलेला असतो. RNA न्यूक्लिओप्रथिन आणि फॉस्फोप्रथिन समूहास न्यूक्लिओकॅप्सिड म्हणतात. गोवराचा विषाणू न्यूरामिनिडेज विरहित विषाणू आहे. हिवाळ्याच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला या रोगाची साथ येते. या रोगाचा प्रसार रुग्णाचे खोकणे शिंकणे तसेच स्पर्शापासून होतो. गोवराची साथ संसर्गामुळे पसरण्याची शक्यता अधिक असते. गोवर त्वचेवर दिसू लागण्यापूर्वी फार सांसर्गिक असतो. रुग्णाचा गोवर मावळत असताना रोगाची संसर्ग शक्ती कमी कमी होत जाते. गोवराच्या विषाणूंचा परिपाक काल 10 ते 14 दिवसांचा असतो आणि त्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप येणे, मरगळल्यासारखे वाटणे, डोके आणि स्नायू दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, नाक वाहणे, शिंका येणे आणि खोकला येणे अशी लक्षणे दिसतात. 2-4 दिवसानंतर अंगावर लालसर पुरळ उठते, ताप वाढतो, पुरळ लहान गुलाबी आणि मध्ये पांढरा ठिपका असलेले असतात. हे पुरळ प्रथम तोंडात, मग गालाच्या आतल्या बाजूला असे येतात. 4 ते 5 दिवसानंतर पुरळ केसांच्या मुळांशी फुटतात आणि त्याची लस शरीरभर पसरते. पांढऱ्या ठिपक्यांचे पुरळ भारतीय रुग्णात आढळत नाहीत. हे ठिपके हेनरी कॉपलिक या अमेरिकन बालरोग तज्ज्ञाने शोधून काढले म्हणून त्याला कॉपलिक ठिपके असे म्हणतात. पुरळ पायापर्यंत पोहोचेपर्यंत ताप उतरतो आणि पुरळ कमी होऊ लागतात. काही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे श्वासनलिकेचा आणि फुफ्फुसांचा शोथ अर्थात दाह होतो. कधी कधी विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूज्वर होतो. गोवर मावळताना पुरळ कमी होऊन त्याच्या खपल्या पडू लागतात. अतिसौम्य गोवर, रक्तस्त्रावी किंवा काळा गोवर आणि विषारी गोवर असे गोवराचे वेगवेगळे प्रकार आहेत. गोवराच्या विषाणूंवर परिणामकारक औषधे अजूनही उपलब्ध नाहीत, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. 1954 मध्ये जॉन एंडर्स याने गोवराच्या विषाणूंपासून गोवर प्रतिबंधक लस निर्माण केली. ही लस MMR या संयुक्त लशीचा भाग आहे. MMR ही लस लहान मुलांना 15 महिन्यात देतात आणि दुसरा डोस 5 वर्षी देतात. M म्हणजे मम्स अर्थात गालगुंड, मिझल्स म्हणजे गोवर आणि R म्हणजे रुबेला वारफोड्या. गोवराच्या लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते. गोवर होऊन गेलेल्या व्यक्तीला लस दिली असता गोवराची लागण होऊ शकते. अशा व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गॅमा ग्लोब्युलिनचे अंतक्षेपण अर्थात इंजेक्शन दिले जाते. ही नोंद शशिकांत प्रधान यांनी लिहिली आहे.